मार्कृच वर्तमान अध्याय 14 येशूला ठार मारण्याचा कट। मग दोन दिवसानंतर वल्हांडण व बेखमीर भाकरीचा सण होता, तेव्हा त्याला कपटाने कसे धरावे व जीवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते। परंतु हे सनात करू नये, केले तर कदाचित लोकांमध्ये गडबड होईल असे त्यांनी म्हटले। बेथानी येथे येशूस करण्यात आलेला तैलाभ्यंग। तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवावयास बसला असता कोणी एक स्त्री जटामासीच्या बहुमूल्य सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली। तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली, तेव्हा कित्येक आपसात चढफडून म्हणाले, या सुगंधी तेलाचा असा नाश का केला? कारण हे सुगंधी तेल 500 रुपयावर विकून ते गोरगरिबास देता आले असते। अशी त्यांनी तिजविषयी कुरकूर केली। यावर येशू बोलला, इला असू द्या, इला त्रास का देता? हिने मजसाठी एक सत्कृत्य केले आहे। गोरगरीब नेहमीच तुम्हाजवळ आहेत व तुम्हास पाहिजे तेव्हा त्यांचे बरे करता येते, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही। जे काही हिच्याने करवले ते हिने केले। हिने माझ्या शरीराला उत्तर कार्यासाठी अगोदरच सुगंधी द्रव्य लावून ठेवले आहे। मी तुम्हास खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील। यहुदा विश्वासघात करतो। मग 12 एक जो यहुदा इस्कारियोत तो त्याला मुख्य याजकाच्या स्वाधीन करण्याकरता त्याचकडे निघून गेला। त्याचे ऐकून त्यास आनंद झाला आणि त्याला त्यांनी पैका देऊ केला। मग तो त्याला सोयीने धरून देण्यास संधी पाहू लागला। शेवटले भोजन। बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु मारित असत। त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे? मग त्याने आपल्या शिष्यातील दोघास पाठविताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हास भेटेल, त्याच्या मागून जा। तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यासह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरावयाची जागा कोठे आहे? मग तो स्वतः सजविलेली व तयार केलेली एक मोठी माडी तुम्हास दाखविल, तेथे आपल्यासाठी तयारी करा। मग त्याचे शिष्य निघून नगरात गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली। मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासह आला आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो की तुम्हापैकी एक मला धरून देईल, तो मजबरोबर जेवणारा आहे। ते खिन्न होऊन एक एक जण त्याला म्हणू लागला, मी आहे काय तो? त्याने त्यास म्हटले, 12 जणांतील एक मजबरोबर ताटात हात घालीत आहे, तो मनुष्याचा पुत्र जसे त्याविषयी लिहिले आहे तसा जातो, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्या मनुष्याला धिक्कार असो। तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे होते। ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे। आणि त्याने प्याला घेऊन व परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्यास दिला आणि ते सर्व त्यातील प्याले। त्याने त्यास म्हटले, माझे हे कराराचे रक्त आहे, हे बहुतांकरिता ओतिले जात आहे। मी तुम्हास खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा पीन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षीचा उपज पिणारच नाही। मग एक स्तोत्र गाऊन ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले। शिष्य आपल्याला सोडून जातील हे येशूचे भविष्य। शिष्य आपल्याला सोडून जातील हे येशूचे भविष्य. नंतर येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व अडखळाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दानादान होईल, तरी मी उठल्यावर तुमच्यापूर्वी गालिलात जाईन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे याच रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील. तरी तो फार आवेशाने बोलला, आपल्याबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणारच नाही. सर्वांनीही तसेच म्हटले. गेथशेमाने येथे येशूचे आगमन. गेथशेमाने येथे येशूचे आगमन. नंतर ते गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आले, तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, मी प्रार्थना करीतोपर्यंत येथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान यास बरोबर घेतले आणि तो फार चकित व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अतिखेद झाला आहे, तुम्ही येथे रहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली, होईल तर ही घटका मजवरून टळून जाओ. आणि तो बोलला, अब्बा बापा, तुला सर्व काही साध्य आहे, हा प्याला मजपासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो येऊन पाहतो, तो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, तू झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत रहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो, तो ते झोपी गेले आहेत. त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यास सुचले नाही. तो तिसऱ्याने येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या, पुरे झाले, घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी मनुष्यांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ, पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. येशूला अटक करण्यात येते. येशूला अटक करण्यात येते. तो बोलत आहे इतक्यात बारातील एक यहुदा तेथे आला, त्याबरोबर मुख्ययाजक, शास्त्री व वडील यासकडला लोकसमुदाय तरवारी व सोटे घेऊन आला. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यास खून सांगून ठेवली होती, ती अशी की मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा व सांभाळून न्या. तो आल्यावर तत्काळ त्याचकडे गेला आणि गुरुजी असे म्हणून त्याने त्याची पुष्कळ चुंबने घेतली. मग त्यांनी त्याचवर हात टाकून त्याला धरले. जे त्याचजवळ उभे होते त्यांच्यातून एकाने तरवार उपसून मुख्य याचकाच्या दासावर प्रहार केला व त्याचा कान कापून टाकला. तेव्हा येशूने त्यास म्हटले, जसे एखाद्या लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धराव्यास बाहेर आला काय? मी प्रतिदिवशी मंदिरात शिकवित असता तुम्हा बरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही, तरी शास्त्रवचन पूर्ण व्हावे म्हणून हे झाले आहे. मग सर्व त्याला सोडून पळाले. त्याप्रसंगी कोणी एक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागून चालत होता, त्याला त्यांनी धरले. परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्याचपासून उघडाच पळाला. मुख्य याजकासमोर येशूची चौकशी. मुख्य याजकासमोर येशूची चौकशी. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि त्याच्याजवळ सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री जमले. पेत्र त्याच्यापासून दूर चालत आत म्हणजे प्रमुख याचकाच्या वाड्यात गेला आणि कामदाराबरोबर विस्तवाजवळ त्याच्या उजेडात शेकत बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनी येशूला जीवे मारण्याकरता त्याचविरुद्ध साक्षीचा शोध केला, परंतु ती त्यास मिळाली नाही. बहुतांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. कित्येकांनी उभे राहून त्याच्याविरुद्ध अशी खोटी साक्ष दिली की हे हाताने बांधलेले मंदिर मी मोडून टाकेन व हाताने बांधलेले नाही असे दुसरे तीन दिवसात रचीन असे आम्ही याला बोलताना ऐकले. परंतु ह्या त्यांच्या साक्षीतही मेळ नव्हता. तेव्हा प्रमुख याचकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, तू काही उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला, त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याचकाने त्याला विचारले, धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय? येशूने म्हटले, मी आहे. आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघासह येताना पहाल. तेव्हा मुख्य याजक आपली वस्त्रे फाडून बोलला, आम्हास साक्षीदारांची आणखी काय गरज? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुम्हाला कसे वाटते? तेव्हा हा मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी ठरविले. मग कित्येक त्याचवर थुकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून अंतर ज्ञानाने बोल असे त्याला म्हणू लागले. आणि कामदारांनी त्याला चपडाका मारून आपल्या ताब्यात घेतले. पेत्र येशूचा नाकार करतो. इकडे पेत्र खाली वाळ्यात असता प्रमुख याचकांच्या दासीपैकी एक आली आणि पेत्र शेक घेत असताना पाहून त्याचकडे तिने दृष्टी लावली व म्हटले, तूही येशू नासरेतकर याबरोबर होतास. परंतु तो नाकारून बोलला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही. ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला, इतक्यात कोंबडा आरावला. मग ती दासी त्याला पाहून जे जवळ उभे होते त्यास पुन्हा सांगू लागली की हा त्यांच्यापैकी आहे. तरी त्याने पुन्हा नाकारिले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे पेत्राला पुन्हा म्हणाले, तू खरोखरच त्यांच्यापैकी आहेस, कारण तू गालिली आहेस. परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, ह्या ज्या मनुष्याविषयी तुम्ही बोलता त्याला मी ओळखीत नाही. तक्षणी दुसऱ्याने कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील असे जे शब्द येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि त्याविषयी विचार करून तो रडला.